भाषा आपली सर्वांचीच, लेख पाचवा। पण सिंह गेला। तानाजीच्या बलिदानानंतर कोंडाणा ताब्यात आला तेव्हा गड आला पण सिंह गेला असं म्हणायची वेळ शिवाजी महाराजांवरच आली होती। आज भाषेच्या संदर्भात ती आपल्यावर आली की काय असं वाटतं। महाराष्ट्रातल्या कोणत्याही छोट्या मोठ्या गावातल्या रस्त्यावरून जाताना आपल्याला एखाद्या बँकेची भली मोठी पाटी सहजच दृष्टीस पडते आणि सर्वसाधारणपणे कोणालाही चमत्कारिक वाटेल अशाच त्या पाट्या असतात। मराठी आणि हिंदी ह्या भाषांची लिपी एकच असतानाही अनेक गोष्टी त्या पाट्यांवर पुन्हा पुन्हा लिहून जागेचा अपव्यय मात्र केलेला असतो। पण ह्या अपव्ययापेक्षा चमत्कारिक वाटणारी बाब म्हणजे बँक हा शब्द मराठीत आणि हिंदीत वेगवेगळ्या तऱ्हेनं लिहिलेला असतो। दोन्ही भाषात बँक काय वेगळी असते का? त्या विचित्र पाटीवर बँक आणि बैंक असे शब्द पाहून माणसं रोज घोटाळत असतात। इंग्लिशच्या संपर्कानंतर मराठीनं इंग्लिशमधले ॲ आणि ॲ अवर अर्धचंद्र आणि आवर अर्धचंद्र, ॲ आणि हॉ, ॲ आणि ॲ हे दोन मराठीला पूर्णतः नवे ध्वनी सहजपणे स्वीकारले। ह्या नव्या ध्वनींना स्वतंत्र चिन्ह देणारी मराठी ही भारतातली पहिली भाषा आहे हे प्रत्येक मराठी माणसानं अभिमानानं लक्षात ठेवावं। इंग्लिशमधल्या वेगळ्या ध्वनींसाठी मराठीनं वेगळी चिन्ह तयार केली हा मराठीचा मोठेपणा की मराठी माणसाचा परधार्जिणेपणा? हा तसा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे। भारतातल्या इतर भाषांनी नवे ध्वनी स्वीकारण्याचं हे उदार धोरण ठेवलं नाही। अलीकडे मलयाळम लिपीनं ॲ आणि ॲ ध्वनींचा रीतसर स्वीकार केला आहे आणि हे ध्वनी दाखविण्यासाठी मराठीतल्या चिन्हांचा म्हणजे ॲ अवर अर्धचंद्र आणि ओ आवर अर्धचंद्र ह्या खुणांचा उपयोग केला आहे। हिंदीनं म्हणजे खडी बोली हिंदीनं ह्या चिन्हांचा स्वीकार केला नाही, पण त्यांचं कारण वेगळंच होतं। एक महत्त्वाचं कारण असं की कॅट बॅट मधला ॲ ध्वनी हिंदीनं म्हणजे खडी बोलीनं फारसीचा परिणाम म्हणून फार पूर्वीच आत्मसात केलेला होता। खडी बोली हिंदीत दोन मात्रा ऐ या चिन्हांचा उपयोग म्हणजे दोन मात्रांचा उच्चार इंग्लिशमधल्या ॲसारखाच होतो, त्यामुळे ॲ चिन्हाची हिंदीला गरज नव्हती आणि म्हणूनच हिंदीत बँक शब्द बैंक असाच लिहिणं स्वाभाविक आहे। अर्थात ॲ हा हिंदीतला म्हणजे खडी बोलीतला ध्वनी तसा नवीन आहे। मूळचा म्हणजे संस्कृत परंपरेतला दोन मात्रांचा उच्चार खडी बोलीत लुप्त झाला आहे, पण हिंदी क्षेत्रातल्या इतर बोलींमध्ये किंवा भाषांमध्ये म्हणूया दोन मात्रांचा मूळच्या संस्कृत परंपरेतला उच्चार आजही सुरक्षित आहे। गंमत म्हणजे खडी बोलीतही काही ठिकाणी तो उच्चार जुन्या परंपरेनुसारच होतो। आपल्या परिचयातलं एक छान उदाहरण आहे की जिथे दोन मात्रांचे दोन्ही वेगवेगळे उच्चार एकाच वाक्यात आलेले आहेत। मैया मोरी मै नाही माखन खायो, खडी बोली हिंदीनं अ ह्या स्वराचा मूळचा उच्चारही काही ठिकाणी हरवला आहे। ह पूर्वी अ असला तर त्याचा उच्चार ॲ होतो, जसं कहना कहना, रहना रहना, सहना सहना, जहर जहर, बहन बहन। हिंदीच्या अवधी भोजपुरी इत्यादी बोलींमध्ये मात्र अचा मूळचा उच्चार अजूनही अबाधित आहे। जी स्थिती ऐची आहे ती स्थिती औची। औचा उच्चार हिंदीच्या इतर बोलींमध्ये संस्कृत परंपरेप्रमाणे होत असला तरी खडी बोलीत तो इंग्लिशमधल्या ॲसारखाच होतो। कौन कॉर्न, सौतन सौतन, खौलना खोलना वगैरे, अर्थात छोटे छोटे बदल सर्वच भाषांमध्ये थोडेफार होत असतात. आपण ते जाणीवपूर्वक बघायचे असतात, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा असतो. एखादा नवा ध्वनी अवश्य स्वीकारावा, पण हे औदार्य दाखवताना आपल्या मूळच्या ध्वनींवर अन्याय होऊन ते लुप्त होण्याची भीती नाही ना, याचीही काळजी घ्यायला हवी. तंबूत घुसलेल्या उंटासारखं होऊ देता कामा नये की उंट आत आणि मालक बिचारा तंबू बाहेर. प्रमाणित उच्चार टिकवण्यासाठी समाजानं कसोशीने प्रयत्न करायचे असतात. समाजानं म्हणजे कुणी? समाजानं म्हणजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनंच असे प्रयत्न करणं आवश्यक असतं. ही काही केवळ 4-2 विद्वानांची किंवा शिक्षकांची किंवा साहित्य परिषदांसारख्या संस्थांची किंवा सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येकाची, म्हणजे ती भाषा बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे. याचा अर्थ असाही नव्हे की प्रत्येकानं उठून जाऊन लोकांना शिकवायला पाहिजे. प्रत्येकानं आपले स्वतःचे आणि आपल्या मुलांचे उच्चार नीट होत आहेत की नाही एवढं बघितलं तरी खूप काही साधता येईल. मराठीतलं एक छोटंसं उदाहरण पाहूया. सिंह ह्या शब्दाचा मराठीतला आणि संस्कृतमधला प्रमाणित उच्चार सिंह असाच आहे. फार बारकाईनं बघितल्यास असं लक्षात येतं की वेदांमधली ही अतिप्राचीन परंपरा आहे ती ऋग्वेदी. त्या ऋग्वेदी परंपरेमुळे महाराष्ट्रात मूळचा सिंह उच्चार आज टिकून आहे. सी चा सानुनासिक उच्चार केला की ओठांचा स्वाभाविकच चंबूसारखा गोल आकार होतो आणि त्यानंतर लगेचच ह म्हटला की ओठांच्या गोलाकारामुळे तो व्ह सारखा होतो. पण आज असा म्हणजे प्रमाणित शुद्ध उच्चार करणारी मंडळी हळूहळू अल्पसंख्य होऊ लागली आहेत. सी चा नाकात उच्चार करून किंचित आराम करून मंडळी ह चा उच्चार करतात नि एक चमत्कारिक शब्द कानावर पडतो. सिंह जागोजागी असा चुकीचा उच्चार एकसारखा ऐकायला मिळतो, नवे ऐकावा लागतो. आज मराठी माणसावर पुन्हा एकदा गड आला की नाही कोण जाणे, पण सिंह गेला असं म्हणायची पाळी आली आहे. आपल्या सर्वच भाषांवर जे अत्याचार चालू असतात त्यांच्याकडे आपण एक अटळ बदल म्हणून निर्विकारपणे बघत राहणार की आपल्या भाषेतल्या चांगल्या गोष्टींचा वारसा टिकवण्याची, तो वारसा पुढच्या पिढ्यांना देण्याची आपली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून कसोशीनं प्रयत्न करणार हे आपणच ठरवायचं आहे.